श्री चांगदेव 65 ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. चांगदेव 65 21व्या ओवीपर्यंतचं निरूपण विश्लेषण ऐकून झालं. 21वी ओवी, तैसे न वचता भेदा संविती गमे त्रिधा. त्रिधा म्हणजे तीन प्रकारची संविती, म्हणजे आत्मप्रकाश, ज्ञानप्रकाश, हेची जाणे प्रसिद्धा उपपत्ती इया. हे चांगदेवा, ही प्रसिद्ध उपपत्ती, उपपत्ती म्हणजे हायपोथिसिस, थिअरम, ही प्रसिद्ध उपपत्ती हे जाणून घे. काय काय उपपत्ती आहे? तैसे न वचता भेदा संविती गमे त्रिधा, भेदभावाला थारा न देता. हे हा ज्ञान प्रकाश तीन प्रकारे जाणवतो. तीन प्रकारे कोणता? दृश्य, दृष्टा आणि दर्शन. या तीन प्रमाणे, तीन याच्याप्रमाणे, तीन पद्धतीने तो जाणवतो. पण जो दृष्टा आहे तोच दृश्य झाला, त्याचेच दर्शन होते. हे आत्मदृष्टीने जर पाहिलं तर हे एकच आहेत. म्हणून आधी ही त्रिपुटी समजून घ्यायची आणि मग ती त्रिपुटीसुद्धा विसर्जित करून टाकायची. म्हणजे ती त्रिपुटीच नाही, मग दर्शनही नाही, दृष्टाही नाही आणि दृश्यही नाही. जे आहे ते सर्व एक परमात्मामय आहे. येथे तेथे दुरी तो नांदे मंदिरी, म्हणजे सर्वत्र सर्व ठिकाणी तो आत्माच भरलेला आहे. मग त्याला पाहण्यासाठी त्रिपुटी कसली? कोणाला दृश्य करायचं, कोणाचं दर्शन घ्यायचं आणि कोण दृष्टा व्हायचं? जर तो सर्वच एक आणि एकच आहे तर येथे तेथे दुरी तो नांदे मंदिरी आणि आत्मा चराचरी एकपणे. म्हणून हा आत्माच चर अचर राशीमध्ये सर्वत्र एकपणाने आहे. ऐसा पाहे दृष्टी चैतन्याची सृष्टी, तरी सुदर्शन घरटी आपे आप. अशी चैतन्याची सगळी सृष्टी चैतन्याच्या स्वरूपाची आहे, तरी सुदर्शन घरटी आपे आप. मग हे सर्व सुदर्शन घरटीच आहे. जोपर्यंत सागराला मिळत नसते तोपर्यंत गंगा, यमुना, नर्मदा ही वेगवेगळी नावे असतात. पण एकदा का पाणी सागराला मिळालं मग ते सगळं समुद्रच समुद्र आहे. मग सगळे नाम, रूप, आकार हे सगळे संपुष्टात येतात. पदार्थ ज्ञान जेव्हा सरे मग सृष्टा दृष्टे पणे नुरे, अशी भोवी आली होती. ते समयी उतरे फुंज मीपणाचा. समर्थ रामदासांनी सांगितलं, मीपणाचा फुंज पूर्णपणे उतरतो तेव्हा मग कोणी उरतच नाही. आज 22व्या ओवीकडे आपण वळणार आहोत आणि 22व्या ओळीमध्ये माऊली पुढे आणखीन या उपपत्तीला कोणत्या पद्धतीने आपल्याला समजावून सांगतात आणि चांगदेवाला उत्तर देतात ते पाहूया. सुरू करूया आजचा भाग. पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय. चला ओवी घेऊया. दृश्याचा जो उभारा तेची दृष्ट होय संसारा, या दोही माजिला अंतरा दृष्टी पंगू होय. दृश्याचा जो उभारा तेची दृष्टत्व होय संसारा, आणि या दोही माजिला अंतरा दृष्टी पंगू होय. अविद्येच्या योगाने आपल्याला जे दृश्य दिसते, आता जे दृश्य दिसते ते अविद्येच्या योगाने आहे, बरं का. हा जो दृश्याचा उभारा आहे तो ती सगळी अविद्या आहे, अज्ञान आहे. आणि ते दिसते म्हणून पाहणे होते. ते दिसत नसतं तर पाहणे कसले काय झाले असते. पारमार्थिक दृष्टीने दृष्टा आणि दृश्य यातील भेद पाहू गेल्यास विचार किंवा ज्ञान सगळे पंगू होते, म्हणजे नष्ट होते, कारण तिथे त्याला थारा चुरत नाही. एकूण सगळा एकूण एक तो आत्मा चुरतो. दृश्य आणि दृष्टा यातील अंतर जर आपण पाहायला गेलो तर ती दृष्टी ज्या दृष्टीने आपण पाहायला जाऊ ती दृष्टी पांगळी होईल, कारण ते अंतर आपल्याला बघताच येणार नाही. कारण आध्यात्मिकदृष्ट्या पारमार्थिकदृष्ट्या ते अंतर नाहीच, कारण दृश्य आणि दृष्टा हे एक रूप आहेत. जे दृश्य दिसतं आहे त्या चराचरामध्ये ते चैतन्य भरलं आहे, ते आत्मस्वरूप आहे, आणि जो दृष्टा आहे तो आत्मा आहे. आत्माच आत्म्याला पाहतो, म्हणजे कोण कोणाला पाहिल. मग पाहण्याची क्रिया संपली तर रिअल सेन्समध्ये तिथे काही घडतच नाही. तर हे ज्याच्या दृष्टीला कळते त्याची दृष्टी त्याच्यामध्येच राहते, कारण त्याच्या दृष्टीला बाहेर निघायचंच नाही आहे. विजन हा शब्दच उरत नाही. त्रिपुटी संपूर्ण जाऊन ज्याच्यावर दृष्टत्व आलेले होते त्या स्वरूपामध्ये ती बुडून जाते आणि बुडून राहते. म्हणजे ही सगळी त्रिपुटी हे दृष्टामध्ये म्हणजे त्या आत्मस्वरूपामध्ये जाऊन बुडते आणि तिथे समर्पित होऊन जाते. सुरुवातीलाच माऊली ज्ञानेश्वरांनी चांगदेव महाराजांना सांगितले की तू आत्मा आहेस आणि तूच या विश्वामध्ये दृश्य स्वरूपामध्ये विस्तारलेला आहेस, नाही का? तू आत्मा आहे आणि तूच सर्वत्र चैतन्याच्या रूपाने सर्व जे तुला दृष्टीगोचर होत आहे त्या सर्वांमध्ये तूच विस्तारलेला आहे, तूच सर्वत्र भरलेला आहे. दीपकाचे ठाई नाही द्वैत भाव, चोर आणि साव सारखाची. एकनाथी भागवतामध्ये ओवी आली होती. दीपकाचे ठाई नाही द्वैत भाव, चोर आणि साव सारखाची. एक दिवा असतो, त्या दिव्याला तो चोर आणि मालक हे सारखेच नाही का? तो दोघांनाही उजेड सारखाच देईल. त्याच्या मनात हे कपट नाही आहे की हा चोर चोरी करण्यासाठी आला म्हणून याला अंधार पाडू दे, आणि हा मालक या घराचा मालक आहे, चालक आहे, म्हणून याला उजेड करू दे, असा भाव त्या दिव्याच्या मनात नाहीच. दिव्याचा प्रकाश रात्री सज्जनाला आणि चोराला आणि जे दुष्ट प्रकृतीचे लोक असतात त्यांना सारखा प्रकाश देतो, त्यात अजिबात भेदभाव करत नाही. दीपकाचे ठाई नाही भेदभाव किंवा नाही द्वैतभाव. आणि तसा आत्मज्ञानी पुरुष या जगाचे स्वरूप पाहताना द्वैत किंवा भेद अजिबात पाहत नाही, त्याला सगळं सारखं दिसते, त्याची दृष्टी समदृष्टी असते. मी स्वतःच हे सर्व झालो आहे, मी स्वतः म्हणजे आत्मा म्हणून मी स्वतःच हे सगळं काही झालेलो आहे, आणि हे जो दिसत आहे तो आत्मज्योतीचा प्रकाश आहे. चांगदेव महाराज हे महान योगी होते, आणि योगाची साधना एकांताची साधना असते. त्यात काही समाज, त्यात काही सामूहिकता याची गरज नसते. सामूहिकता असेल तर वृद्धिगत होते, पण तरीही ते स्वतः आत्मध्ये शिरून करण्याची प्रोसेस आहे. ध्यानाची प्रोसेससुद्धा आत्मध्ये शिरण्याची प्रोसेस आहे. आत्मध्ये आपलं स्वतःचं विश्व, स्वतःचा आत्मा, स्वतःच्या आत्म्याचा परमात्म्याशी संवाद हे स्वतःपुरतं मर्यादित आहे. आणि त्यामुळे असं म्हणतात की ते एकांतातली साधना आहे. आणि योग साधनेने जे जे लाभ एकांतामध्ये अनुभवलेत त्या जगामध्ये येऊन अफाट जगाच्या दर्शनाने मन हे चंचल स्वार्थी लोभी होता कामा नये. कारण चांगदेव महाराज हे खूप खूप वर्षापर्यंत साधनेत असायचे आणि 100 वर्षानंतर परत देहात यायचे. देहात येणे म्हणजे परत संसारात येणे. जोपर्यंत देहात नाही तोपर्यंत संसारात नाही, समाजात नाही, प्रपंचात नाही, अवतीभोवती कोणीच नाही. मग एकदा का इथे आलो आपण तर मग स्वार्थ, लोभ, कामना, इच्छा या सर्व आल्याच. आणि त्यासाठी योग्याला आत्मबोधाची आवश्यकता असते. योग साधनेने प्राप्त झालेल्या सिद्धी पतनाचे कारण बनतात, बरं का? योग साधनेने बऱ्याच सिद्धी येतात, बऱ्याच गोष्टी कळू लागतात, दिसू लागतात, जाणवू लागतात, बऱ्याच गोष्टींची प्रचिती आधीच यायला लागते. पुढे काय होणार त्याचं ते दृश्यसुद्धा दिसू लागते. पण मग या सर्व सिद्धी जर प्रॅक्टिसमध्ये आणल्यात तर ती योग साधनाच भ्रष्ट होते. ध्यान करणाऱ्यांना सुद्धा हा अनुभव येतो, म्हणून त्याबद्दलची खूप चर्चा करणे सुद्धा टाळावी. खूप जास्त चर्चा करणे, खूप लोकांना सांगणे किंवा एखाद्याला सिद्धी प्राप्त झाली, रिद्धी प्राप्त झाली तर त्याबद्दल चर्चा करत सुटणे हे टाळतात. म्हणून जे थोर संत असतात ते कुठल्याच प्रकारच्या चमत्कारामध्ये विश्वास करत नाही. ज्या गोष्टी घडून गेल्या सहज गतीने त्या घडल्यात, पण ते मुद्दाम म्हणून कुठला चमत्कार वगैरे करण्याच्या भानगडीत पडत नाही. त्यांच्याकडे खूप सिद्धी असतात, ते सिद्ध योगी असतात. सिद्ध योगी परमात्माच असतो. त्यांनी कुठल्याही गोष्टीची इच्छा केली तर ते ताबडतोब ब्रह्मांड घडून आणते, कारण त्यांचा संवाद सतत निरंतर त्या ब्रह्मांडाशी संवाद असतो. त्या कॉस्मिक एनर्जीसोबत ते कनेक्टेड असतात आणि कॉस्मिक एनर्जीच्या माध्यमातून थोडी इच्छा जरी केली तर ती पूर्णत्वास जाते, कारण इतका जबरदस्त लेवलचा तो संकल्प असतो आणि तो संकल्प सिद्ध होतोच होतो. म्हणून त्यांना सिद्ध म्हणतात आणि ज्या गोष्टीने ते प्राप्त होते त्याला सिद्धी म्हणतात. पण या सिद्धी पतनाचे कारण बनते, कारण आत्मज्ञान नाही आणि नुसती सिद्धी आहे तर त्याच्याने काय होणार? ती सिद्धी आणि त्या परत परत त्याची प्रॅक्टिस केल्यामुळे त्याची सगळी एनर्जी पूर्ण नष्ट होऊन जाणार. म्हणून जे थोर सिद्ध योगी पुरुष होऊन गेलेत ते सिद्ध योगी पुरुष या सिद्धींचा वापर करत नव्हते फारसे. शेगावचे गजानन महाराज, त्यांच्याकडे लोक जायचे, निरनिराळ्या प्रकारच्या गोष्टी करायचे. त्या काळामध्ये, त्या वेळेत ज्याला आपण मटका म्हणतो किंवा सट्टा म्हणतो किंवा लॉटरी म्हणतो, त्याच्या माध्यमातून ताबडतोब धनी होणे किंवा पैसा मिळवणे याची खूप इच्छा असते लोकांना. बरेचदा बऱ्याच ठिकाणी असे योगी होऊन गेलेत. जबलपूर नावाचं एक शहर आहे मध्य प्रदेशामध्ये, तिथे मदन महल नावाचं स्टेशन आहे. मदन महल हे स्टेशन एका गोंड राजाच्या नावावर आहे. मदन सिंग नावाचा एक गोंड राजा होता, त्या गोंड राजाच्या नावाने हे मदन महल स्टेशन आहे. आणि या मदन महल स्टेशनाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये इंग्रजांशी लढा देणारा तंट्या भिल्ल, तंट्या भिल्ल नावाचं एक कॅरेक्टर फार प्रसिद्ध होतं आणि त्यांनी इंग्रजांसोबत 1-to-1 केलं होतं. ज्यावेळेस इंग्रजांना लोक घाबरायचे त्यावेळेस तो तंट्या भिल्ल सरळ इंग्रजांसोबत लढायचा. त्या आदिवासी लोकांचा, ट्रायबल लोकांचा तो तंट्या भिल्ल हा फार महत्त्वाचा कॅरेक्टर होता आणि तंट्या भिल्लसोबत ते ट्रायबल लोक खूप जुडलेले होते. आणि त्या तंट्या भिल्लाला शेवटी इंग्रजांनी, म्हणजे आपल्याच लोकांनी, मराठी लोकांनी फितुरगिरी करून त्याला सापडवून दिलं, त्याला धरलं, इंग्रजांच्याकडे सोपवलं आणि इंग्रजांनी त्याला इथेच या जबलपूरमध्ये मदन महल स्टेशनच्या जवळच त्याला फासावर लटकवलेलं होतं. इथे भूमिकेचं कारण म्हणजे या मराठी लोकांना कळावं की ते मदन महल म्हणजे काय आणि ते जबलपूर कुठे आहे. त्या ठिकाणी त्या मदन महलच्या जवळच एक बाबा राहायचा. बाबा म्हणजे मदन महल स्टेशनला लागून ते पॅडल रिक्षा, त्या काळात ऑटोसुद्धा नव्हते, पॅडल रिक्षा असायचे. आणि तिथे एक वळाचं झाड होतं, त्या वड्याच्या झाडाखाली एक फकीर निवास करायचा. त्याच्याकडे काही नव्हतं, उघडा राहायचा आणि फक्त खाली एक पंच्यासारखं काहीतरी गुंडाळलेलं असायचं आणि एक लंगोट असायची. याच्या व्यतिरिक्त काही नाही. खाली बसायला एक गोनी किंवा तरटाचा तुकडा किंवा आता ज्या आधीच्या फर्टी आताचा पांढऱ्या असतात म्हणा, आपण आधीच्या ज्या फर्टिलायझरच्या बॅग्स असायच्या युरिया वगैरेच्या किंवा साखरीच्या गोण्यासारख्या, तर ती गोणी असायची बसायची. आणि एक मग्गा फक्त त्याच्याकडे प्रॉपर्टी, एवढी त्यांची प्रॉपर्टी होती. वेड्यात काढायचे पण आनंदी असायचा तो फकीर. त्या फकीराकडे लोक यायचे, लोकांना बरं वाटायचं, तो हसायचा बोलायचा, कोणी काही दिलं तर खाऊन घ्यायचा, कोणी भजी आणायचे, कोणी काही त्या काळात मिळणारं जे काही खाद्य असेल, कोणाला मागायचा काहीच नाही, कोणी दिली तर विडी पण फुकायचा, नाहीतर कोणाकडून काही अपेक्षा नाही. कुठे झोपायचा, कुठे राहायचा काही माहीत नाही, पण दिवसभर त्या झाडाखाली तो असायचा. लोकांना कोणाला काही कळत नव्हतं की तो येतो कुठून जातो कुठून. फक्त त्याच्याकडे एक मग्गा असायचा, कोणी मग्ग्यात पैसे टाकून द्यायचे तर ते पैसे तो असेच ठेवून जायचा, कोणाला पाहिजे असल्यात कोणी चोरून न्यायचे किंवा काही. हळूहळू हे मटका खेळणारे किंवा सट्टा खेळणारे किंवा लॉटरीवाले लोक, ते रिक्षावाले लोक, पॅडल रिक्षा किंवा सायकल रिक्षा चालवणारे येऊन त्याला नंबर विचारायचे. एखाद्या वेळी कोणाचा लागला असेल नंबर, त्याला काय संबंध होता त्या फकीराला, तुम्ही काय कसले नंबर विचारता, काय विचारता, त्यांनी काहीतरी नंबर सांगितला, तो लागला असेल, कारण तो सिद्ध योगी होता. तर हळूहळू एक दोन तीन वेगवेगळ्या लोकांचे ते नंबर लागू लागलेत आणि त्यामुळे त्यांचा विश्वास बसला त्याच्यावरती. आणि त्या मग्गा बाबाला त्याचं काही घेणं देणं नसायचं. त्याच्याकडचा तो मग्गा, त्याच्यामध्येच तो पाणी घ्यायचा, त्याच्यामध्येच तो अन्न कोणी दिलं तर त्याच्यामध्येच ठेवायचा, त्याच्यामध्ये खायचा, दुसरं काही नाही. फक्त त्या मग्ग्याला तो जोपासायचा, त्याची काळजी घ्यायचा मग्ग्याची, इतर कोणत्या गोष्टीची त्याला काही फिकर नव्हती. हिवाळ्याचे दिवस, थंडी, कडक हिवाळा, खूप पावसाळा किंवा कडक उन्हाळा, पण तो आनंदी सर्व काळ. लोक इतके हुशार, एका रिक्षावाल्याला वाटलं की अरे हा नंबर सांगतो, लागतो नंबर, तर मी असं करतो ना, यालाच पळवून देतो. तर एक दिवस तो मग्गा बाबा चोरीला गेला, त्यालाच चोरीला नेलं लोकांनी, चोरून नेलं. मग तो मग्गा बाबा दिसत नाही म्हणून पोलिसात रिपोर्ट करण्यात आली. पोलिसांना वाटलं असा पहिला फकीर आहे ज्याच्याबद्दल रिपोर्ट. माझी बायको हरवली याची रिपोर्ट येते, माझा मुलगा हरवला याची रिपोर्ट होते, पण हा फकीर हरवला याची नोंद घेत याची रिपोर्ट करतात ठाण्यात, पोलीस ठाण्यात. मग पोलिसांनी चौकशी केली तर जवळच्या शेजारच्या गावामध्ये त्याला कुठल्या तरी एका झोपडीमध्ये बसवून लपवून ठेवण्यात आलं, त्या मग्गा बाबाला आणण्यात आलं. मग नंतर माहीत झालं की हा मग्गा बाबा म्हणजे हा तर सिद्ध योगी आहे फार मोठा. आणि जे आत्मज्ञानी लोक होते, जे पारखी होते, त्यांनी त्यांना ओळखलं आणि नंतर पुढे त्यांचे शिष्य झालेत लोक, ते फार प्रसिद्ध झालेत. तो भाग निराळा, पण इथे सिद्धी किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत आत्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर इतक्या जबरदस्त लेवलच्या असतात की थोडा संकल्प जरी केला तर त्याप्रमाणे गोष्टी घटित होऊ लागतात. म्हणून हे सिद्धयोगी सहसा कोणाच्या नादी लागत नाही, कोणाशी काही बोलतही नाही आणि कोणाला काही सांगतही नाही. आणि म्हणून बहुतेक जे सिद्ध संत असतात त्यांच्याबद्दल कोणाला काही माहिती नसते. त्यांची आई कोण, त्यांचे वडील कोण, त्यांचा जन्म कुठला, ते कोणत्या जातीचे, ते कुठून आले, कोणालाच काही ठाऊक नसते. ते हिंदू का मुसलमान का ख्रिश्चन याची माहिती नसते, कारण ते आत्मज्ञानी असतात. ते या दृष्टा, दर्शन आणि दृश्य या त्रिपुटीच्या पल्ल्याड जाऊन त्या परमात्म्यात एक रूप होऊन परमात्ममय होऊन गेलेले असतात. दृश्याचा जो उभारा, तेची दृश तिची दृष्टत्व होय संसारा। तर हा दृश्याचा सगळा उभार आहे, हा खोटा आहे, त्यातला दृष्टा हाच परमात्ममय आहे आणि हा संसार त्यामुळेच पाहणे होते। पारमार्थिक दृष्टीने दृष्टा आणि दृश्य यातील भेद पाहू गेल्यास सगळे ज्ञान सगळे विचार हे पंगू होतात, म्हणजे ते नष्ट होते। आज एकदा त्या ओवीची पुनरुक्ती करूया। दृश्याचा जो उभारा तेची दृष्टत्व होय संसारा, या दोही माजिला अंतरा दृष्टी पंगू होय। या ओवीचा एक भाग आज आपण घेतला, इथे विश्रांती घेऊया आणि पुढचा भाग उद्या घेऊया। आता आज या ओवीवर इथे थांबू आणि उद्या परत या ओवीवरचा राहिलेला भाग आपण घेऊया। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा, श्री पंढरीनाथ महाराज की जय।